chinimandi.com पॉडकास्ट।
फिजीमध्ये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळतील उसाचे पैसे। भारत देशात ज्याप्रमाणे दिवाळी सणाचं महत्व आहे, तसंच फिजीमध्ये देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। फिजीमध्ये भारतीय वंशाचे कित्येक लोक साखर उद्योगाशी संबंधित आहेत। फिजीतही ऊस थकबाकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे। दिवाळी अगदी तोंडावर आहे, म्हणून ऊस शेतकऱ्यांना ऊसाची देणी भागवली जातील। साखर उद्योग न्यायाधिकरणाद्वारा पुढच्या बुधवारी देण्यात येणाऱ्या $11.2 प्रति टनाच्या शेवटच्या ऊसाचे पैसे भागवण्यासाठी दिलेल्या मंजुरीनंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे। ही एक अतिरिक्त राशी आहे, ज्याचे पैसे फिजी शुगर कॉर्पोरेशनद्वारा दिले जातील, ज्यामुळे एकूण $85 प्रतिटन पैसे भागवले जातील। दरम्यान ऊस उत्पादक परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरेश चेट्टी यांनी गॅरंटी मूल्यासाठी आपल्या प्रतिबद्धतेबद्दल सरकारला धन्यवाद दिले आहेत।